चीनी मंडी .com पॉडकास्ट। यंदाच्या हंगामासमोर ऊस तोडणी मजूर उपलब्धतेचे आव्हान। मार्च पासून फैलावलेल्या कोरोना आणि त्यामुळे झालेल्या लॉकडाऊनचा परिणाम साखर उद्योगावर झाला आहे। यंदा गाळप हंगामासमोर ऊस तोडणी ओढणी मजूर उपलब्धतेचे आव्हान राहणार असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले। प्रादेशिक साखर सहसंचालक NR निकम यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली। यावेळी साखर कारखाना प्रतिनिधी उपस्थित होते। यंदाच्या गाळप हंगामाबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती। या वर्षी ऑक्टोबर पासून हंगाम सुरू करणार असला तरी नोव्हेंबरलाच ऊसाची मोळी गव्हाणीत पडेल हे स्पष्ट आहे, पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजुरांची उपलब्धता हे एक मोठे आव्हान सर्वांसमोर असल्याची खंत कारखानदारांनी व्यक्त केली। कोल्हापुरात, बीड, उस्मानाबाद, नाशिक, चाळीसगाव, मालेगाव, माजलगाव या भागातून तोडणी मजूर येतात। या सर्वच जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढल्यामुळे या जिल्ह्यात बाहेर जाण्याचे पास मिळत नाहीत। या कारणामुळे कित्येक कारखान्यांचे तोडणी ओढणीचे करारही झालेले नाहीत। जिल्ह्यातून बाहेर येणाऱ्यांचे 14 दिवस अलगीकरण केले जाते, त्यामुळे मजूर मिळणे अवघड झाले आहेत। गाळप क्षमता कमी असलेल्या कारखान्यात 3000 मजूर बाहेरून येतात। मोठ्या गाळप क्षमतेच्या कारखान्यात मजुरांची संख्या बरीच मोठी असते, त्यामुळे यावर मार्ग काढण्याबाबत कारखानदारांनी आपले गाऱ्हाणे बैठकीत मांडले। त्यावर सर्व कारखानदारांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला। यावेळी नुकतेच कार्यभार स्वीकारलेल्या श्री निकम यांचे कारखानदारांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। श्री निकम यांनी कारखाननिहाय ऊसाची उपलब्धता, गेल्या हंगामातील थकीत FRP, साखरेचा शिल्लक साठा, निर्यात इत्यादी गोष्टींचा आढावा घेतला।